नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा विविध क्षेत्रातल्या कामगिरीसाठी गौरव. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 15 मे पासून चौथ्यांदा वाढ. नीट परीक्षेतल्या त्रुटींबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त. पेपर फुटी प्रकरणी पुण्याच्या मनीषा हवालदार यांना 6 दिवसांची सीबीआय कोठडी. टीसीएस धर्मांतर प्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची पोलीस चौकशी. आणि मराठवाड्यातल्या बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट. आता सविस्तर बातम्या. यावर्षीचे पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल प्रदान केले. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल यावेळी गौरवण्यात आलं. अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आला. जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला. परभणीच्या श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड यांना कृषी क्षेत्रातल्या कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमरावतीतल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. याशिवाय समाजसेवेसाठी रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलाकार रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग अॅथलीट प्रवीण कुमार यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पहिल्या टप्प्यातले 66 पद्म पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. पेट्रोलच्या दरात काल 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. 15 मे पासून आतापर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. पश्चिम आशिया संघर्षावर तोडगा निघून होर्मुझ सामुद्रधुनी मार्ग खुला होण्याची शक्यता वाढल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% जास्त घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी आंतरराष्ट्रीय बाजारात 2 आठवड्यातला निच्चांकी आकडा गाठला आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $100 कमी झाला आहे. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती पी एम नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्या खंडपीठानंही टिप्पणी केली. या परीक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनी यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला. अग्रेको इंडिया ही ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातल्या फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे. यामुळे पुण्यात 400 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह पुढील 10 वर्षात 1000 रोजगार निर्मिती होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाला संपूर्ण राज्यात विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. गायींची तस्करी, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवरील अमानुष अत्याचार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. परिवहन आयुक्त कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातले सीमावर्ती भाग, मुंबईसह प्रमुख शहरे आणि संवेदनशील मार्गांवर विशेष नाकाबंदी आणि वाहन तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
या सरकार आलं दारी, महाराजस्व समाधान शिबिराची तयारी, शेतकरी तरुण माय बापांसाठी होतील काम सारी संधी मोठी, जमीन जुमला दाखले सारे एकाच जागी, चला आपली सारी काम करूया वेगी। विसरू नका येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येतंय तुमच्याच महसूल मंडळात।
राज्यात काल 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला। महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे एक चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले। हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला। दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला। भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला, त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकलं। या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले। टीसीएस कंपनीतील धर्मांतराचा प्रयत्न तसंच लैंगिक अत्याचार प्रकरणी संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय देणाऱ्या छत्रपती संभाजीनगर इथले एमआयएम नगरसेवक मतीन पटेल तसंच घरमालक हनीफ खान यांची नाशिकमधल्या गुन्हे शाखेत काल चौकशी करण्यात आली। मतीन पटेलचा मोबाईल एसआयटीनं ताब्यात घेतला आहे। निदा खान हिला भाड्यानं घर घ्यायचं ही माहिती नियोजन पद्धतीनं लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। बीड जिल्ह्यात सिरसाळा इथं बुद्धरूपाचं अनावरण आणि विहार लोकार्पण सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला भिक्खू संघ उपासक उपासिका आणि नागरिकांची उपस्थिती होती। महू इथले भंते डॉ धम्मदीप महातेरो आणि बोधगया इथले भंते प्रज्ञापियो यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं। कुपोषणमुक्त जालना हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे। मिशन न्यूट्रिशन जालना अंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर त्या काल बोलत होत्या। जिल्ह्यात कुपोषणाचं प्रमाण कमी करून बालकांचं आरोग्य सुदृढ करणं हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे। बीड जिल्ह्यात 15 मे पासून झालेल्या मुसळधार अवकाळी पाऊस आणि जोरदार चक्रीवादळानं शेतपिकं फळबागा कृषी संरचना आणि मालमत्तेचं नुकसान झालं आहे। या पार्श्वभूमीवर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना पत्र लिहून नुकसान भरपाईची मागणी केली आहे। मराठवाड्यातल्या काही भागात काल अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली। छत्रपती संभाजीनगर शहरात काल पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यात फुलंब्री शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे। जालना शहरासह जिल्ह्यात काल संध्याकाळी पाऊस झाला। भोकरदन तालुक्यातल्या हसनाबाद शिरसगाव बोरवड केदारखेडा राजूर इथं हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला। लातूर जिल्ह्यातही अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला। निलंगा तालुक्यात जाऊ नणंद जेवरी जवळगा आदी गावांमध्ये जोरदार पाऊस पडला। काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या। औसा तालुक्यातल्या खोरोसा लामजना किल्लारी तसंच परिसरातल्या इतर गावांमध्येही पावसानं दमदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकरी वर्गात पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। धाराशिव शहर आणि परिसरातही काल हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला। बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथल्या लवूळ परिसरात तसंच आष्टी आणि पाटोदा तालुक्यातही वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं वृत्त आहे। अंबाजोगाई शहर आणि परिसरात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्यातल्या दहेगाव परिसरात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे। राज्यात काल सर्वात जास्त तापमान ब्रह्मपुरी इथं 47.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। शेतकऱ्यांना कमी वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जनसमर्थ पोर्टलवर नोंदणीसाठी बँकांनी मदत करावी असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी दिले आहेत। जिल्हास्तरीय बँकर समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते। पीक विमा आवास योजना गाय गोठा अनुदान लाडकी बहीण या योजनेच्या शासनाकडून आलेल्या अनुदानातून कर्जाची रक्कम कपात करू नये असंही त्यांनी बँकांना सूचित केलं। पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान, महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा विविध क्षेत्रातल्या कामगिरीसाठी गौरव, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 15 मे पासून चौथ्यांदा वाढ आणि मराठवाड्यातल्या बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।